गुरुवार दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी श्री ढोकेश्वर कॉलेज टाकी ढोकेश्वर मध्य वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेह संमेलन हा कार्यक्रम सकाळी 9 वाजता आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणेश श्री चंद्रकांत वानखेडे व प्रबोधनपर विनोदी भारूद सम्राट श्री गोविंद महाराज गायकवाड व सहकारी पुणे तसेच संस्था पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व कला विज्ञान व वाणिज्य शाखेतील सर्व वर्गातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी वेळपूर्वी कॉलेजमध्ये उपस्थित रहावे. प्राचार्य डॉक्टर रंगनाथ आहेर.